सासरच्या घरी जाता देते तुला ही शिकवण यालाच ग बाई म्हणते माहेराच ग वळण सासर घरी मान सर्व थोराणी पोरा जाग स्वताला विसरून आणि माहेरच्या घरा त्याग आणि कष्ट हेच बाईचे ग खरे गुण काम कर ग सगळे घरदारा सांभाळून माहेरच्या सवयी सोड ताबा ठेव तोंडावर नाहीतर क्षणोक्षणी हो माहेरचाग उधार तारेवरची कसरत करुनी राख सर्वांची तू मर्जी नाहीतर होईल तुझ्यावर सासरच्यांची ग इतराजी कितीही छळले तुला डागले आणि दिला वार पर तू नको तू माहेरी सासरच तुझ घर
थोडे ही छळले तुला डागले किंवा दिला मार परतुनिये तू माहेरी देईन तुला मी आधार विहीन बाई विहीन बाई सांभाळा माझ्या लेकीला मारू नका डागू नका छळू नका जाळू नका छळू नका जाळू नका छळू नका जाळू नका छळू नका जाळू